नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळ आनी तमिळनाडूच्या दौऱ्यार आसतले. देशांतल्या घरगुती गिरायकांक उर्जेचो उणाव ना अशें सरकारान आश्वासन दिलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान सुमार 8.70 लाख कोटी रुपया वाडोवन जल जीवन मिशन डिसेंबर 2028 मेरेन वाडोवपाक मान्यताय दिल्या. अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संघर्षा संबंधी विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे वेळा इराणाचे विदेश वेव्हार मंत्री सय्यद अब्बास अरक्षी हांचे कडेन संवाद साधलो. आता पुराय खबरो. मध्य उदेंतांतली परिस्थिती पळोवन पेट्रोलियम उत्पादनां आनी सैमीक वायूची नेमान उपलब्धताय, स्थिर पुरवण आनी समतोल वितरण सुनिश्चित करपा हेतान केंद्र सरकारान आपत्कालीन वस्तू कायदो 1955 खाला आपत्कालीन अधिकारांचे उपेग केल्या. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणी प्रमाण घरगुती पायपलायन सैमीक वायू पुरवण येरादारी खातीर CNG, LPG उत्पादन आनी सैमीक वायूची पुरवण करपाक हेर क्षेत्रांक प्राधान्य दिला. देशाची उर्जा सुरक्षा राखपा खातीर सरकारान फावो ते उपाय केल्यात अशें भाजपा खासदार तेजस्वी सुर्या हांणी सांगला.
The government has taken adequate measures to address the energy security of the country. The Minister of Petroleum and Natural Gas is personally monitoring the situation every day as it unfolds. I would like to assure the people of Karnataka, especially the Hoteliers Association of Karnataka, as well as other people, that the priority right now would be to address the domestic consumption of people, taking care of the other CNG and LNG needs of the country.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळ आनी तमिळनाडूच्या दौऱ्यार आसतले. आयज दनपरां केरळांत एर्नाकुलम हांगा सुमार 10,800 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करून बुन्यादी फातर बसयतले. ह्या कार्यावळी वेळार ते सभाघरांत उलोवप करतले. तमिळनाडूंत प्रधानमंत्री तिरुचिरापल्लींत सुमार 5,650 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करतले. या प्रकल्पांत पेट्रोलियम आनी सैमीक वायू मुळावी बांदावळ, ग्रामीण जोडणी आनी महामार्ग उदरगत अशा मुखेल क्षेत्रांचो आस्पाव जाता. तशेंच प्रधानमंत्री 5 नव्या रेल्वे प्रकल्पांक 5वो बावटो दाखयतले आनी ह्या निमतान उलोवप करतले. रेल्वे सेवेन 2 अमृत भारत एक्सप्रेस, 2 एक्सप्रेस गाडयो आनी 1 प्रवासी रेल्वे सेवा आस्पावीत आसात. नागरकोय चरलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस दक्षिण तमिळनाडू आनी तेलंगणा हांचे मदलो फर्क सुदारतली आनी तेच बरोबर तमिळनाडू आनी आंध्र प्रदेशांतल्या जायत्या जिल्ह्यांक सेवा दितली. पोडानूर धानबाड अमृत भारत एक्सप्रेस सेवा वरवीं दक्षिण भारत आनी उदेंत भारतांतल्या खनिज आनी उद्देगीक पट्ट्यां मदीं रेल्वे संपर्क घटमूट जातलो. ह्या शिवाय 3 रेल्वे सेवा सुरू जातल्यो, त्यो म्हळ्यार रामेश्वरम मंगळुरू एक्सप्रेस, तिरुनेलवेली मंगळुरू एक्सप्रेस आनी माईला दुतुराय तिरुवरूर करायकुडी प्रवासी रेल्वे. ह्या रेल्वे सेवावरवीं ह्या वाठारांत रेल्वे जोडणी वाडटलीच, पूण प्रादेशीक अर्थीक वाडीकूय आदार मेळटलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान सुमार 8.70 लाख कोटी रुपया वाडून जल जीवन मिशन डिसेंबर 2028 मेरेन वाडोवपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी जल जीवन मिशनाची अंमलबजावणी मुळावी बांदावळ तयार करपा सावन सेवा दिवपा मेरेनची पुनर्रचना करपा खातीर जल शक्ती मंत्रालयाच्या प्रस्तावाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. भारताकडेन शिमो वांटून घेवपी देशांतल्या गुंतवणुकीविशी मार्गदर्शक तत्वां बदल करपाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून जागतीक निधींतल्यान परकी गुंतवणूक स्टार्टअप आनी तंत्रगिन्यानाच्या क्षेत्रांत आकर्षीत जातली. वैष्णव हांणी तमिळनाडूंतलो मदुराय विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ जाहीर करपाच्या प्रस्तावाकूय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशें सांगलें. देशांतल्या घरगुती गिरायकांक उर्जेचो उणाव ना अशें सरकारान आश्वासन दिलां. देशांतल्या घरगुती गिरायकांक परवडपी उर्जेची पुरवण सुनिश्चित करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें सांगलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी भारताची उर्जा आयात वेगवेगळ्या स्त्रोतांवयल्यान आनी मार्गांतल्यान चालूच आसा अशें स्पश्ट केलां. मजगतीं तेल कंपन्यांनी देशांत LPG उत्पादन वाडयलां. अस्तंत आशियांत चालू आशिल्ल्या संघर्शा संबंदीत ताच्या घडणुकाविशीं विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे वेळा इराणाचे विदेश वेव्हार मंत्री सय्यद अब्बास अराक्ची हांचे कडेन सविस्तर संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान डॉ जयशंकर हांणी संपर्कात रावपाक मान्यताय दिल्या अशें सांगलें. फाटल्या म्हयन्यांत इराण आनी अमेरिकेच्या इस्रायलाच्या संयुक्त सैन्यां मदीं संघर्श सुरू जाल्या उपरांत तांचो हो 3रो संवाद आशिल्लो. तशेच मंत्री जयशंकर हांणी आपले समकक्ष जोहान वाडेफूल आणि दक्षिण कोरियाचे विदेश वेव्हार मंत्री चो युन हांचे कडेन उलोवप अस्तंत आशियांतल्या परिस्थितीचेर भासाभास केले. संवसारीक सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेचेर व्हड परिणाम जावपी अस्तंत आशियांतल्या परिस्थितीचेर चर्चा केल्या आणि परिस्थिती वाढत वता तशी भारतीय आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर उपायांचेर संवाद दवरपाचे मान्य केला असे चो युन हांणी सोशल मीडियाचेर सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी नवी दिल्लीत आहार आंतरराष्ट्रीय अन्न आणि आधारतिथ्य टी मेळाव्याच्या 40व्या आवृत्तीचे उक्तावण केले. हाचे वरवी भारताक मुक्त व्यापार कबलातीतल्यान मेळपी संधीचो लाभ जातलो असो विश्वास तांणी उक्तायलो.
भारत जो आज विश्व का 7वा सबसे बड़ा निर्यातक है एग्रीकल्चरल और मरीन प्रोडक्ट्स, जो आज लगभग 5,00,000 करोड़ रुपए का हमारे किसानों का हमारे मछुआरों के उत्पाद को निर्यात करता है, वो आगे आने वाले दिनों में विश्व का सबसे बड़ा और सबसे नामी होगा कि हम विश्व के सबसे बड़े निर्यातक बनेंगे. इस विश्वास के साथ हम आगे जा रहे हैं.
अन्न प्रक्रिया उद्देग मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य आणि उद्देग मंडळाच्या जोड पालवान हो मेळावा घडून हाडला. नव्या आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी फाटल्या दशकान देशांतली वीज क्षमता बिगर जीवाशम स्तोत्राकडल्यान 81 गिगावॉट वयल्यान सुमार 275 गिगावॉट मेरेन वाढयल्या असे सांगला. काल नवी दिल्लीत जाल्या 4थ्या राष्ट्रीय कृषी रिशिखर सभेन मंत्री जोशी उलयताले. तांणी सौर शिपणावळ भारताच्या शेतकी आणि ऊर्जा क्षेत्रात बदल घडून हाडपाक ताक असा असे सांगला. या तंत्रगिन्यानाक लागून शाश्वत शेती करपाक आधार मेळटा, त्याच बरोबर देशाची नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढोवपाक मेळटली असे तांणी मुखार सांगले. शेतकी आणि घरगुती क्षेत्रात सौर ऊर्जा वाढोवपाचो हेतू आशिल्ल्या सरकारी योजनांचेर भर दिवन मंत्री जोशी हांणी पीएम कुसुम योजनेखाला 10,00,000 परस चड स्वतंत्र सौर शेतकी पंप स्थापन केल्यात, जाल्यार 13,00,000 ग्रीडाक जोडिल्ल्या पंपाक देशभर सौर ऊर्जा स्त्रोत दिला. पीएम सूर्य घर मुफत बिजली योजनेखाला छप्पराचेर सौर स्थापणूक केल्यान 31,00,000 वयर घरांक फायदो जाला असे तांणी मुखार सांगले. पिका वांगडा सौर पॅनल लावपाक चालना दिवपा खातीर सरकार पीएम कुसुम 2.0 चालीक लायता, तातूंत 10 गिगावॉट एग्री पीव्ही घटक आस्पावीत करतले असे मंत्री जोशी हांणी स्पष्ट केला. ऊर्जा आणि पर्यावरण अहवाला प्रमाण भारत 2040 मेरेन हेर विकसित देशांची ऊर्जेची मागणी पुराय करूंक शकता असे तांणी मुखार सांगले. हॉर्मुझ स्ट्रेटांतल्यान इराणी कारवाय जाल्ल्याची खबर आयल्या उपरांत अमेरिकेच्या लष्करान आयज इराणी खण घालपी 10 निष्क्रिय जहाज पुरायपणान नष्ट केल्या असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले. संसारातलो एक महत्वाचो ऊर्जा मार्ग आशिल्ल्या रणनितीच्या उदकार मार्गाचेर इराण खणपाचो यत्न करपाक शकता असो हुस्को वाढत आशिल्ल्यान ट्रम्प हांणी दावो केला. मजगती अमेरिकेच्या लष्करी सैन्यान इराणा आड कारवाय सुरू जाले उपरांत सुमार 140 सैन्य जखमी जाल्ल्याचे अमेरिकेन सांगला. आयज पेंटागॉनाचे प्रवक्ते शॉन पॅरनल हांणी 8 सैनिक गंभीर जखमी जाल्यात असे कळयला. ग्रामीण उदरगत मंत्रालयान आयज राष्ट्रपती भवनात आदिवासी समाजातल्या आणि खासा आदिवासी गटातल्या आपमजत गटाच्या बायला वांगड्यांक अमृत उद्यानात खाशेली भेट घडून हाडली. भारतीय हवामान खात्यान गुजरातात उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. कोंकण गोय विदर्भ आणि अस्तंत राजस्थानात अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय असा. FIH बायला हॉकी विश्वकरण सर्तीन आयज सांजेवेळा 7:30 क्वॉलिफायर मॅचीत आयज हैदराबादान भारताची निमाणी पूल बी मॅच वेल्स आड जातली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळ आणि तमिळनाडूच्या दौऱ्यार आसतले. देशांतल्या घरगुती गिरायकांक ऊर्जेचो उणाव ना असे सरकारान आश्वासन दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान सुमार 8.70 लाख कोटी रुपया वाढून जल जीवन मिशन 2028 मेरेन वाढोवपाक मान्यताय दिल्या. अस्तंत आशियान चालू आशिया संघर्षा संबंधी विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांजे वेळा इराणाचे विदेश व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अरक्षी हांचे कडेन संवाद साधलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.